ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक पुना आय केअर।
श्रोते हो नमस्कार, पुना आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये मी आदिती कुलकर्णी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। श्रोते हो, डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावर असणारे उत्तम असे उपाय कोणते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुना आय केअरचे नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन कोलते यांच्याकडून। डॉक्टर नमस्कार।
नमस्कार।
डॉक्टर, तरुण वर्गामध्ये कॉमनली आपल्याला डोळ्याचे प्रॉब्लेम्स दिसतात, तर हे सगळं आपण टाळू कसे शकतो आणि मग यांना हेल्दी आईज मिळतील तरी कसे?
सध्या तरुणांमध्ये जर कॉमनेस्ट प्रॉब्लेम जर बघितले तर त्यांचं जे हे टू व्हीलरवरनं जे फिरणं असतं हे सर्वात मोठंच हानिकारक ठरतं। मुलं जी आहेत ही हेल्मेट घालत नाहीत, म्हणजे सरकारने जरी कंपल्सरी केले म्हणून नाही पण आपल्या वैयक्तिक डोळ्याच्या निगासाठी आपण हेल्मेट घातलं पाहिजे असं मी प्रत्येक आमच्याकडे येणाऱ्या पेशंटला सांगत असतो। कारण एकदा मशीनवर त्यांच्याकडे जर बघितलं तर डोळ्यावरती एक धुळीचा एक थर तयार झालेला असतो जेव्हा ते टू व्हीलरवरून आले असतात, ते इतके मायक्रो पार्टिकल्स असतात की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत
आणि जाणवत नाहीत।
त्यामुळे हेल्मेट हे वापरणे खूप महत्वाचं आहे या तरुणांनी।
आणि हीट हाही आत्ताचा मला वाटतं
आता उन्हाळ्याचं तर हीटचं तर आहेच, त्यामुळे तुम्ही टोपी आणि हेल्मेट घातलं तर त्याच्याने तर नक्कीच प्रोटेक्शन होईल। आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवलं, जर पाण्याचं प्रमाण वाढवलं तर ते जास्त बरं होतं।
जास्ती बरं। आता तरुण वर्ग हा जो स्क्रीन्सला जो एक्सपोज जास्ती असतो की मोबाईलची स्क्रीन असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, तर ह्यानी नेमके खूप लॉंग टर्म असे कुठले दुष्परिणाम होतात का?
आता सध्याच्या या युगामध्ये तर हे सर्वात महत्वाचेच प्रॉब्लेम आहेत स्क्रीन्समुळे जे येणार आहेत। तर होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण दोन प्रकारमध्ये मोडू शकतो, एक शॉर्ट टर्म प्रॉब्लेम्स मध्ये होऊ शकतात आणि एक लॉंग टर्म प्रॉब्लेम मध्ये होतात। तर शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे आहेत की डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना खाज येणे किंवा खूप डोकं दुखणे, लाईटची सेन्सिटिव्हिटी वाढणे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। तर ह्याच्यावरती उपाय म्हणजे काय, तर आपल्या स्क्रीनची जी सेन्सिटिव्हिटी थोडीशी कमी करणे, त्यानंतर वेळोवेळी ब्रेक घेणे, आवश्यक तेवढंच ते वापरणे, तुझा जो डिस्टन्स जो असतो आपल्या डोळ्यापासून तो एक व्यवस्थित ठेवणे हे एक आवश्यक आहे। हे जर नाही केलं तर मग लॉंग टर्म इफेक्ट जे आहेत ते होऊ शकतात। आणि जे म्हातारपणामध्ये आपल्याला चेंजेस आपल्या नेत्रपटलावरती दिसतात ते लवकरच्या वयामध्ये ते येण्याची एक संभावना असते।
तर म्हणजे डॉक्टर तुम्ही हेच सांगताय की उतार वयामध्ये जे काही डोळ्याचे प्रॉब्लेम होतात त्याची सुरुवात कदाचित इथे कुठेतरी होऊ शकते, तर ह्या विषयावर आपण अजून जाणून घेऊयाच। पण तत्पूर्वी श्रोते हो, पुना आय केअर अँड आय फॉर एक्सिलन्स मध्ये तुम्हाला डोळ्यांच्या सर्व समस्यांवर सुयोग्य सल्ला तर मिळेलच, पण त्याचबरोबर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने त्यावर उपाययोजनाही केल्या जातील। तेव्हा डोळ्यांच्या कोणत्याही समस्येसाठी आणि कोणत्याही प्रश्नासाठी आजच संपर्क करा 73501-77779 73501-77779 7350177779। तर नितीन सर, मला हे सांगा की स्क्रीनमुळे प्रॉब्लेम होतो हे आपण म्हणतो, पण नेमकं काय घडतं स्क्रीनच्या समोर एक्सपोजर म्हणजे नेमकं?
नाही, ते लॉंग टर्म एक्सपोजर झालं की त्यातनं जो ब्लू लाईट जो येत असतो तो लाईट जो असतो तो आपल्या नेत्रपटलावरच्या ज्या पेशी असतात त्यांच्याकरता तो हानिकारक असतो। आणि जर कंटिन्युअस एक्सपोजर झालं तर त्याच्यावरती त्या पेशींवरती डॅमेज होऊन मग ते आपली नजरेची क्वालिटी ऑफ व्हिजन आहे ही हळूहळू कमी होऊ लागते। ही काही लगेच होत नाही पण ही कालांतराने कमी कमी होत जाते, त्यामुळे त्यासाठी ते प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे।
आवश्यक आहे नक्कीच। तर आता साहजिकच पुढचा प्रश्न हा येतो की मुलांना आजकालच्या युथला चष्मा नको असतो आणि तो टाळायचाच असतो, मग त्यामुळे ते वेगवेगळे उपाय शोधतच असतात, तर यासाठी तुम्ही काय सांगा?
त्याच्यावरती उपाय म्हणजे दोन तीन प्रकारचे उपाय आहेत। एक म्हणजे आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकतो की जेणेकरून मग चष्मा लावायची गरज पडत नाही।
बरोबर।
पण कॉन्टॅक्ट लेन्सचे हे त्याचे परत स्वतःचे दुष्परिणाम असतात, कारण ते शेवटी एक फॉरेन मटेरियल आहे, जखमा किंवा एक इजा होण्याची एक शक्यता असते, कधी कधी डोळ्या लाल होतो किंवा कधी कधी इन्फेक्शन पण होण्याची एक संभावना असते जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर। आणि त्याच्यापेक्षा दुसरा उपाय म्हणजे लॅसिक किंवा जे लेझर शस्त्रक्रिया आपण जी म्हणतो की ज्याच्याने नंबर आपल्याला हा कायमचा घालवता येतो। आणि लॅसिक हे आजकाल जगभर सिद्ध झालेली प्रक्रिया आहे की सेफ्टी पॅरामीटर्स मध्ये आहेत की ज्याच्याबद्दल काही धोका नाहीये। आणि ही वरच्यावर घडणारी एक क्रिया असते, हे काही ऑपरेशन नव्हे किंवा आपण डोळ्याच्या आत जाऊन काही प्रोसिजर करत नसतो।
याचबद्दल तरुणांना तुम्ही आज टिप काय सांगाल?
हा, टिप म्हणजे सध्या जो आयपीएलचा सीझन चालू आहे तर त्याबद्दल ती T20 जसं आहे तसं 20-20-20 ही टिप लक्षात ठेवायची की दर 20 मिनिटांनंतर 20 सेकंदांकरता 20 फुट अंतरावरती हे स्क्रीन पासून दूर बघायचं। ही एवढी जर आपण प्रिकॉशन्स घेतली तर नक्कीच फरक पडेल आपल्याला।
पुन्हा आय केअर अँड आय फॉर एक्सिलन्स मध्ये तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्यांवर सुयोग्य सल्ला तर मिळेलच, पण त्याचबरोबर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने त्यावर उपाययोजनाही केल्या जातील। तेव्हा डोळ्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आजच संपर्क करा 73501-77779 73501-77779 7350177779। तर श्रोते हो, याच कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया डॉक्टर नितीन कोलते सरांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर।